स्तोत्र संहिता अध्याय 12 मुख्य गवयासाठी 8 मंद्र स्वरावर गावयाचे दाविदाचे स्तोत्र। हे परमेश्वरा, सहाय्य कर, कारण कोणी भक्तिमान उरला नाही। मानव जातीतले विश्वसनीय लोक नाहीसे झाले आहेत। ते एकमेकांशी असत्य भाषण करीतात, ते दुजाभाव ठेवून खुशामतीचे शब्द बोलतात। खुशामत करणारे सर्व ओठ, फुशारकी मारणारी जीभ परमेश्वर कापून टाको। ते म्हणतात, आम्ही आपल्या जिभेने प्रबळ होऊ, आमचे ओठ आमचेच आहेत, आमचा धनी कोण? परमेश्वर म्हणतो, दिनावरील जुलमामुळे व कंगालांच्या उसाशामुळे मी आता उठलो आहे। ज्या आश्रयाचा सोस त्याला लागला आहे, त्यात मी त्यास सुरक्षित ठेवीन। परमेश्वराची वचने शुद्ध वचने आहेत। भट्टीत 7 वेळा शुद्ध करून जमिनीवरील मुशीत ओतलेल्या रुपयासारखी ती आहेत। हे परमेश्वरा, तू त्यास संभाळशील। ह्या पिढीपासून तू त्यांचा कायमचा बचाव करशील। मानवजातीत नीचत्वाला उच्च पद प्राप्त झाले, म्हणजे दुर्जन चोहोकडे मिरवत चालतात।